श्रीराम मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैसा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे. हे इतकं सगळं समर्थाने सांगितलं असं करावं असं करू नये वगैरे पण त्यांनी बहुधा बघितला समोर इतकं सगळं सांगितलं आवडलं का नाही लोकांना कुणाष्टव म्हणून ते पुन्हा ह्याच्यात म्हणताय मना वीट मानू नको बोलण्याचा. तुला हा जा सगळा मी उपदेश केला ना त्याच्याबद्दल तू नाराज होऊ नको कंटाळा करू नकोस तुझ्या कल्याणासाठीच केलेला आहे. मोठी माणसं आपल्या मुलांनाही उपदेश करत असतात त्यांना असं वाटत असतं त्यांच्या कल्याणासाठी ते करतायत पण मुलांना असं वाटत असतं काय कटकट आहे बसलं रे बसलं की यांचा उपदेश सुरू. आता उपदेश करायला सुद्धा एक गोष्ट लागते ती व्यक्ती अधिकारी लागते. कुणी उपदेश करायचं कुणी रस्त्यातल्या माणसाने एखाद्याला थांबून आपल्याला उपदेश करायला लागला आपल्याला आवडणार नाही आपल्याला हा कोण सांगणार. जे ज्या व्यक्तीला उपदेश करायचा तो उपदेश करणारी व्यक्ती अधिकाराला पात्र पाहिजे ती स्वतः अनुभवाची पाहिजे तसं त्याचं जीवन पाहिजे तर तो सांगेल त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावर होईल नाही तर होणार नाही आहे. त्यामुळे ते ह्या ठिकाणी म्हणत आहेत की हे जे मी सांगतो आहे त्याचा तू वीट मानू नकोस त्याचं कारण ही सगळी शिकवण हा उपदेश जो आहे तो तुझ्या कल्याणाचा आहे म्हणून मी सांगतो आहे तसं नसतं तर सांगितलं नसतं. आणखी एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अधिकारी व्यक्ती असेल अगर नसेल परंतु प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं प्रत्येकात काही ना काही गुण असतो. बालाद आपली सुभाषितम ग्राह्यम म्हटलेलं आहे. लहान मुलसुद्धा एखादं वाक्य काहीतरी बोलून जातं अगदी अडाणी असं वाटणारंसुद्धा आपला नोकर मनुष्य असतो कुणीतरी एखादी व्यक्ती असते की एखादं वाक्य बोलून जाते. आपण जर सावध असू तर आपल्या लक्षात येतं खरंच की असं आहे आपल्या लक्षात आलेलं नव्हतं असं. म्हणजे अगदी उपदेश म्हणून जरी केलेला नसला तरी देखील प्रत्येकातून प्रत्येकाच्या वागण्यातून बोलण्यातून आपल्याला काही ना काही घेण्यासारखं असतं. म्हणून साधकानं ही दृष्टी ठेवावी की प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काय घेता येईल. असे गोष्ट सांगतात की एक माळीण घरी चालली होती एकाने वाटेत थांबवलं आणि तिला म्हटलं काय फुलं हवी आहेत वगैरे तेव्हा तिने दोन वाक्य उच्चारली की मुक्काम अजून लांब आहे आणि वेळ थोडा आहे. त्याबरोबर त्या माणसाला उपरती झाली की मुक्काम अजून लांब आहे आणि वेळ तर आपल्याजवळ थोडा आहे आयुष्य थोडं राहिलं आणि जे गाठायचं ते गाठलंच नाही. साधे ती दोन वाक्य माळिणीने उच्चारलेली पण ती त्याला जागं करून गेली की कशासाठी आपण जन्माला आलो आपल्याला काय करायचं आहे आणि या आयुष्यात काय मिळवायचं आहे. म्हणून कुणाचंही वाक्य असलं तरी त्याचा विचार करावा. एवढंच नव्हे तर निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलेलं आहे. निंदक देखील आपले जे दोष आहेत ते बरोबर दाखवत असतो. स्तुतीपाठक असले की आपला अहंकार फुगत जातो नसला तर येत जातो आणि असला तर फुगत जातो. त्यामुळे साधकाने तर स्तुतीपाठकापासून लांब राहावं आणि निंदक असावा. तो काही पैसे न घेता फुकटपणे आपले दोष दाखवत असतो तर ते दोष काढायचा आपल्याला प्रयत्न करता येतो आपल्याला अंतर्मुख होता येतं खरंच हा दोष आहे का आणि जर तो असेल तर आपल्याला काढायला हवा. त्याने आपणून दाखवलेला आहे तो दोष त्यामुळे तसा प्रयत्न करायला हवा. म्हणून साधकाने अत्यंत दक्ष सावध समर्थांचे शब्द आहेत हे दुश्चित असून चालत नाही सावचित पाहिजे. प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट ही अत्यंत सावधानपणाने स्वीकारली पाहिजे आणि त्यातून आपली जी वाटचाल आहे राघवाकडे जायची ही वाटचाल कशी चांगली होईल त्याच्यात प्रगती कशी होईल योग्य मार्गानं होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून याच्यात सुरुवातीलाच ते थोणाला मनाला वळवायला सांगतात वीट नाही ना आला तुला मी इतकं तुला सांगितलं त्याचा वीट मानू नको. म्हणून मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैसा. तू जर या माझ्या बोलण्याकडे सगळं दुर्लक्ष केलंस तर तुला जी रामाची प्राप्ती करून घ्यायची आहे ती कशी काय होईल? कारण सांगणारी व्यक्ती अधिकारी आहे, रामाची प्राप्ती कशी करून घ्यायची ते त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते मार्ग दाखवत आहेत. तर तुला त्या मार्गाने जर चालायचं असेल तर जे सांगितलेलं आहे त्याचा वीट न मानता ते शिरोधार्य मानून त्याप्रमाणे चालायला पाहिजे. सद्गुरू सांगतात, किती शिष्य ऐकतात असं विचारलं तर फार थोडे. क्वचितच एखादा शिष्य असतो की सद्गुरूंनी सांगितलेलं तंतोतंत तो अंमलात आणतो. तो म्हणतो सांगितलं आहे, पुष्कळ वेळा असंही असतं नाही कळलं आहे मला, पण अगदी केलंच पाहिजे का, आजच केलं पाहिजे का, बघू मागणं करू, म्हणजे जरी पटलं तरी देखील कळलं तरी वळत नाही असं म्हणतात, तसंही होतं. आणि सगळं त्यांनी सांगितलेलं केलंच पाहिजे असंही नाही, त्यांनी केलं असेल आपण करायला पाहिजे असं कुठं आहे. अशा काहीतरी पळवाटा काढून संत जे सांगत असतात त्याच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून आपल्याच मार्गाने जात असतात. ह्यांनी काय होतं आहे, त्यांनी काय होतं आहे, पण इतक्या बारीक सारीक गोष्टी असतात की त्या जर आपल्या साधनेत उतरल्या नाहीत त्या त्या आपल्याच प्रगतीच्या आड येत असतात. संतांच्यापैकी एक असे प्रकार असतात, काही संत सांगून सोडून देतात, फार मागं लागत नाहीत, करायचं तर करा नाही तर सोडून द्या. काही सद्गुरूच असे असतात मात्र की ते अगदी त्याच्या छाताडावर बसून त्याला औषध पाजणारे, करत नाही म्हणजे काय, करायला पाहिजे. मग काही शिष्य असे असतात ते सद्गुरूंकडे जायचंच सोडतात की नको, गेलं की ते विचारणार ध्यानाला बसतो का, आपण तर बसत नाही, मग त्यापेक्षा जाणंच नको ना, नुकसान कुणाचं होलं, सद्गुरूंचं काय नुकसान व्हायचं आहे. परंतु केलेला उपदेश जो असतो तो उपदेश स्वीकारून त्याप्रमाणे आपण चालायचं असं करणाऱ्या व्यक्ती फार क्वचित असतात. सोयीस्करपणे आपलंच घोडं पुढं दामटत असतात. सद्गुरूंनाही ते कळतं कळत नाही असं नाही, ते सोडून देतात, कारण सांगून सांगून तरी काय, एकदा सांगितलं दोनदा सांगितलं नाही पळत, मग चालू द्यायचं त्याप्रमाणे. एखादाच कुणीतरी हजारो शिष्यात एखादाच कुणी सत्शिष्य जर भेटला तर त्याला ते धरतात पुढं नेण्यासाठी, पण असा देखील फार क्वचित सापडतो. म्हणून इथं ते म्हणत आहेत, मन बोलण्याचा जर वीट मानला तर राम जोडेल कैचा, राम कसा काय जोडला जाणार. सुखाची घडी लोटता सुख आहे, आत्ताची क्षणीची ह्या क्षणात बघा सुखाची घडी आहे, आनंदात बसलेलो आहे, काही कमी नाही आहे, सगळं छान आहे, शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मनाजोगं चालल्या आहेत, आनंदात आहे. पण लक्षात घेतलंस का ही सुखाची घडी केव्हा जाईल आणि दुःख केव्हा येईल सांगता येत आहे? किंबहुना सुखाउपरी दुःख आणि दुःखाउपरी सुख हे रहाटगाडगं चालू आहे. चांगले क्षण आले की आपलं पुण्य संपलं आहे असं समजावं, संपत चाललं, बँकेचा बॅलन्स कमी होत चालला, त्यावेळेला जर आपण पुन्हा बँक बॅलन्स भरला नाही, हरिस्मरण केलं नाही, भगवंताची भक्ती केली नाही तर मग खडखडाट, तसं नाही. सुखाची घडी लोटता म्हणजे ती घडी आहे तोपर्यंत आपल्याला सुख आहे, पण पुढे पुढे सर्व जाईल काही न राहे, सर्व गोष्टी जाणाऱ्या आहेत. ज्या ज्या गोष्टी आपण जीवनात मिळवत असतो, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, ऐश्वर पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, मान पाहिजे, लोकात नाव झालं पाहिजे, त्याच्या पाठीमागं धावतो आहे, माणसं मिळवलेली आहेत पुष्कळ, आमच्या पाठीमागं माणसं आहेत, केव्हा जातील कोण सांगता येत नाही. किंबहुना हे सगळं असेल आणि तूच केव्हा देह टाकून जाशील ते सांगता येत नाही. ज्या देहासाठी सगळं कमावलं, आयुष्यभर खटपट केली, तोच देह एका क्षणात तुला सोडून जाणार आहे. देहाची उपाधी केव्हा पडेल हे सांगता येत नाही. म्हणून हे जीवा तू सावध झालास का? सावध करायचं आहे त्या जीवाला की तू संगती जी देहाची धरलेली आहेस ती देहाची संगती नको, तू राघवाची संगती धर. सगळ्या सांगण्यातून एकच सांगायचं आहे की देहाची देहात आस, देहाची सगळी कर्तव्य कर्म कर, पण त्यात आसक्त राहू नकोस, अपेक्षा ठेवू नको, विषय वासनेमध्ये गुंतू नको, माया ममत्वात सापडू नको, सगळी कर्तव्य उत्तम प्रकाराने कर, पण त्या सगळं कर्तव्याचा मोहरा मला भगवंत मिळवायचा आहे, मला त्याची प्राप्ती हवी आहे, इकडं सारखं लक्ष पाहिजे. जे ऐकशील, बोलशील, कालशील, काही जे करतील त्या सगळ्यामध्ये एका रामालाच पहा. प्रत्येक व्यक्तीशी बोलताना चालताना देखील त्या व्यक्तीमध्ये एकच राम भरलेला आहे. अणु माझी राम, रेणू माझी राम, सगळीकडे एकच राम भरलेला आहे. असा बोध ठेवून तू प्रत्येकाशी वर्तन कर, म्हणजेच तुला राम, सगुण आणि निर्गुण दोन्हीची प्राप्ती होईल. सगुणाची प्राप्ती, याचा अर्थ सगुणाची उपासना आपण करू शकतो, त्याची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. आणि निर्गुणाची प्राप्ती, ह्याचा अर्थ एकरूपता जी साधायची आहे ती त्या निर्गुणाशी आपल्याला एकरूप होऊन जात आहे, की मुळात जे आपलं स्वरूप होतं त्या स्वरूपाला आपल्याला मिळून जायचं आहे. त्यामुळे सगुणाची उपासना आणि निर्गुणाची उपासना, ही दोन्ही उपासना करायची आहे. कारण ह्या बाकीच्या गोष्टी, देहांती तुला कोण सोडू पाहतो, असं जे त्यांनी मगाशी म्हटलं ते एकदा कटकाने येऊन गेलं आहे, तसं देहांती एकच फक्त राम तुला सोडवणार आहे. म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहे, हे सगळं जाईल, पण जो राहील तो एकच शाश्वत राम, आत्माराम. तेव्हा त्याला तू धरून ठेव, असं पुन्हा पुन्हा तळमळून कळवळून संत सांगतायत. म्हणून याच्यामध्ये म्हटलं आहे, मना बीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैंचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. जय जय रघुवीर समर्थ.